HD Smartcast.
You are listening to an HD Smartcast original.
अरे बापरे, विसावी गोष्ट किती छान. तुम्हाला गोष्टी ऐकायला जेवढी मज्जा येते तेवढीच मला त्या सांगताना पण येते बर का. कारण गोष्टी ऐकून तुमच्याकडून मिळणारा प्रतिसाद मला खूप मोलाचा वाटतो. म्हणूनच मी वर्षा तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदा काय झालं या आपल्या पॉडकास्ट मधली या आठवड्यातली गोष्ट. अशीच दर आठवड्याला मी तुमच्या भेटीला येणार आहे आणि आटपाट नगरातल्या काही गोष्टी सांगणार आहे.
ऐको हे आई, मायुली ताईचा कुत्रा होता ना, त्याला काल म्युनिसिपालिटी वाले बाकी सगळ्या कुत्र्यांबरोबर घेऊन गेले. ती खूप ललत होती.
तुला माहिती आहे बाळा, मला अजून आठवत, मयुरी ताई खूप लहान असताना तिच्या बरोबर खेळायला आणलं होत तेव्हा क्यूटस पिल्लू होत ते. पण नंतर आजारी पडलं तर तिच्या घरच्यांनी कॉलनीतल्या बाकी कुत्र्यांमध्ये त्याला असं बाहेर सोडून दिलं.
त्यांनी डॉक्टर काकांकडे नाही का गो नेलं त्याला?
कस गुणी बाळ ग माझ, आपण विचारू बाळा त्यांना. पण तू आधी इकडे आहे माझ्याकडे, मी तुला एक गोष्ट सांगते. एकदा काय झालं, आटपाट नगरात एक जंगल होत. एक ऋषी जंगलातल्या त्या रस्त्यांना चालत निघाले होते. चालत असताना एका मोठ्या वाघाला पिंजऱ्यात पाहून त्यांना त्याची कीव आली. पण हा इतका अवाढव्य प्राणी म्हणजे आपल्याच जीवाला धोका असं लक्षात येऊन ते वाघाची काहीही मदत न करता पुढे निघाले. ऋषी वाघाला दयाळू वाटले. त्याने त्यांना आवाज दिला, ओ काका, आम्हाला लई तहान लागलीय, जवळच्या तळ्यावर जाऊन जरा पाणी प्यावं म्हणतो, मला या पिंजऱ्यातून सोडवा की.
तुला मी यातून सोडवलं तर तू मलाच खाशील, त्यापेक्षा नकोस.
असं म्हणून ऋषी पुढे जायला निघाले. तुम्ही माझी मदत कराल आणि मी तुम्हाला खाईल. काही म्हणजे का बर, तुमच्या डोक्यात असं येऊच कसं शकतं बर, एवढा तर विश्वास ठेवा की राव. ऋषींनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला पिंजऱ्यातून सोडवलं आणि आधीच बोलण्या बोलण्यात खूप उशीर झाला म्हणून लगबगीनं पुढे जायला निघाले. तर काय, वाघानं त्यांची वाट अडवली. आता कसंय काका, तुम्ही माझ्या डोक्यात मी तुम्हाला खाऊ शकतो हा विचार टाकलाच आहे तर खरंच खातो. कसंय, बऱ्याच दिवसात काही खाल्लं नाही आणि उपाशी पोटी जास्त पाणी पिऊ नाही म्हणे, मग आता आधी पोट भरतो आणि मग मी पाणी प्यायला निघतो, कसं काय, बरोबर ना?
अरे पण तू मला वचन दिलं होतंस तू मला खाणार नाहीस म्हणून, उपकार विसरलास तू एवढ्यात?
ओ काका, उपकार वगैरे आपण काय लक्षात ठेवत नसतो बर का. काही उपाय सुचेपर्यंत वाघाचा जरा वेळ घालवावा असं ऋषींना वाटलं. आतून खूप घाबरलेले पण वर का होईना त्यांनी जरा आत्मविश्वासानच म्हटलं,
हे बघ, तू मला वचन दिलं होतंस, आता ते तू मोडणारेस. एक काम करूया, त्याआधी आपण दोन जणांना तरी विचारूयात की तुझं वचन मोडून मला खाणं योग्य आहे की नाही.
वाघानं ते मान्य केलं.
चालत चालत ते एका मोठ्या आंब्याच्या झाडाजवळ पोहोचले आणि झाडाला घडला प्रकार सांगितला.
ही सगळी माणसं उन्हाळ्यात माझ्या सावलीत बसतात, आंबे खातात आणि हिवाळ्यात मात्र माझ्या फांद्या तोडून त्यांची शेकोटी करतात. त्यांना उपकाराची जाणीव नाही. वाघा, तू खाऊन टाक या माणसाला.
वाघ खाणार? तोच ऋषी म्हणाले.
अरे थांब, अजून एक जण बाकी आहे.
आता मात्र समोर बैल पाहून ऋषींना आनंद झाला. हा पाळीव प्राणी, हा नक्की माझ्या बाजूने बोलेल, असं म्हणून ते बैलाकडे गेले आणि त्याला सगळं सांगितलं. बैलाला ऋषींनी आदर दिल्यामुळं आनंद झाला, पण तो पुढे म्हणाला,
अरे वाघा, मी तरुण असताना माणसानं माझी खूप काळजी घेतली. ग छान छान खाऊ घातलं का तर मी त्याच्या शेतात राबत होतो. खास माझ्यासाठी बैलपोळा सण सुरू केला, माझी पूजा केली, पण आता मी म्हातारा झालो, त्यांच्या कामाचा नाही. जेव्हा मला त्याची खरी गरज होती तेव्हा मात्र जंगलात अन्नाच्या शोधात आता एकट्यालाच भटकावं लागतंय. माणूस खूप स्वार्थी आहे बघ.
आता मात्र खुश होऊन वाघ ऋषींना खाणारच. तेवढ्यात ज्या शिकाऱ्यानं वाघाला पिंजऱ्यात डांबलं होतं तो वाघाच्या शोधात आला. दुरूनच त्याच्यावर जाळं टाकलं आणि त्याला पुन्हा पिंजऱ्यात टाकलं. ऋषींचा जीव वाचला खरा, पण आंब्याचं झाड आणि बैलाचं बोलणं ऐकून त्यांना खूप वाईट वाटलं. सगळ्यांना हा धडा मिळावा म्हणून त्यांनी आपल्या सगळ्या शिष्यांना आश्रमात जाऊन ही गोष्ट सांगितली.
खरंच आई, आपण कुणीच अशा श्वालती नको ना ग वागायला. मी तर नाहीच वागणार बुवा, कारण मला तर आंबे खूपच आवडतात.
शाबास. बाळांनो, तुम्हा सगळ्यांना पण रमा सारखंच वाटतं ना? हो की नाही मला नक्की कळवा. माझं इंस्टाग्राम हँडल आहे एकदा काय झालं, म्हणजेच @ekdakaizal. अशाच आणखीन काही पॉडकास्ट साठी www.htsmartcast.com वर लॉग ऑन करा. आणि हो, तुम्ही HT Smartcast ला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, लिंक्डइन आणि इंस्टाग्राम वर फॉलो करायला विसरू नका. आमचं हँडल आहे @HT Smartcast. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच प्लॅटफॉर्म वर. तोपर्यंत वागताय ना गुणी बाळासारखं, वागलंच पाहिजे.
इस स्टोरी को कंसेप्शुलाइज और नरेट किया है वर्षा पगार ने. डायरेक्ट और प्रोड्यूस किया है अंकिता पाहवा ने. एडिट और साउंड डिजाइन किया है अमरिंदर सिंह ने.
दिस वॉज एन HT Smartcast ओरिजिनल.
HT Smartcast.